യസ്യ നാഹംകൃതോ ഭാവോ ബുദ്ധിര്യസ്യ ന ലിപ്യതേ ഹത്വാപി സ ഇമാൻ ലോകാൻ നഹന്തി ന നിബദ്ധതേ. യസ്യ നാഹംകൃതോ ഭാവോ ബുദ്ധിര്യസ്യ ന ലിപ്യതേ ഹത്വാപി സ ഇമാൻ ലോകാൻ നഹന്തി ന നിബദ്ധതേ. ज्याच्या ठिकाणी अहंकाराचा भाव नाही आणि ज्याची बुद्धी कर्माविषयीच्या आसक्तीने लिप्त झालेली नसते, त्याच्या हातून सर्व लोकांची हत्या घडली तरी त्याला त्याने हत्या केली असे म्हणता येत नाही, किंवा त्या हत्येचे पापही त्याला बाधत नाही. वरवर पाहता या श्लोकाच्या अर्थामुळे हत्येला, हिंसाचाराला प्रोत्साहन मिळते असे वाटेल, पण तसे वाटणे योग्य नाही. श्लोकाचे उद्दिष्ट नीट समजून घेतले म्हणजेच हे कळेल. उदाहरणावरून गोष्ट चांगली लक्षात येते म्हणून व्यवहारात घडणाऱ्या काही घटनाच आपल्या पुढे ठेवतो. शस्त्रवैद्य म्हणजे सर्जन जो आहे तो रोग्याच्या शरीरातून अनेक प्रकारे रक्तस्राव घडून आणत असतो, हातपाय तोडून टाकतो. कित्येक वेळा शस्त्रकर्माचा परिणाम म्हणून मृत्यूही घडतो. शस्त्रकर्म केले नसते तर रोगी काही अधिक दिवस जगला असता असे म्हटले जाते. कोणाला घायाळ करणे हा सुद्धा अपराध आहे, पण शस्त्रवैद्याला कोणी त्या अपराधाखाली दोषी ठरवत नाही. हीच गोष्ट न्यायाधीशाची. हत्यारा आपल्या आयुष्यात एखाद दुसऱ्या व्यक्तीला ठार करीत असेल तर न्यायाधीश आपल्या सेवाकालात 4-5 किंवा अधिकही लोकांना मृत्यूदंड देत असेल. हत्या करणे वा मृत्यूदंड देणे या दोन्ही गोष्टीत माणूस मरतो हे सारखेच आहे, पण हत्यारा तिरस्कारार्ह आणि अपराधी मानला जातो तर न्यायाधीशाला समाजाचा हितचिंतक आणि गौरवास्पद मानले जाते. म्हणजे कृती घडूनही शस्त्रवैद्य किंवा न्यायाधीश न हंती न निबद्धते याच कोटीत येतात. कोणत्याही कर्माच्या दृष्टीने कृतीपेक्षा भूमिकेचे महत्व लक्षात घ्यावे लागते. हत्या करण्यामागे द्वेष, चीड, संताप, स्वार्थ, लोभ हे अहंकारातून निर्माण होणारे भाव कार्यकारी असतात. न्यायाधीश मृत्यूदंड देतो किंवा शस्त्रवैद्य रक्तस्राव करतो तेव्हा त्याच्या मनात चीड संताप आदी कोणतेही विकार नसतात. उलट न्यायाधीशाला समाजाचे स्वास्थ्य टिकवायचे असते, त्यासाठी धाक बसून दुष्टावाद नियंत्रित करावायचा असतो, तर शस्त्रवैद्याला रोग्याला आरोग्य मिळवून द्यायचे असते. म्हणून कृतीचे सारखेपण असतानाही त्यांना दोषी न मानता आदरणीय मानले जाते. त्यामुळे या श्लोकाचा अर्थ दांभिकपणे करून अनाचाराला त्या योगाने प्रेरणा मिळते असे म्हणता येणार नाही. ज्याच्या अंतःकरणात अहंकार नाही आणि ज्याला कशाचीही आसक्ती नाही असा थोर पुरुष कोणत्याही अगदी लहानशाही संहाराला उगीच्या उगीच प्रवृत्त होणार नाही. संहार हा ज्यावेळी अपरिहार्य कर्तव्य म्हणून ठरेल त्यावेळी तो माघारही घेणार नाही. जगाच्या पाठीवर जे संहार व्यापक प्रमाणात घडलेले आहेत असे दिसते त्यामागे कोणाचा ना कोणाचा तरी उद्दाम अहंकार कारणीभूत आहे असेच आढळते. चेंगीज खान किंवा भारताच्या वाट्यास आलेले अनेक मुसलमान आक्रमक किंवा अलीकडच्या काळातील स्टॅलिन, हिटलर, माओ यासारखे गाजलेले नेते यांनी केलेले संहार हे काही अपरिहार्य कर्तव्यात मोडणारे नाहीत. त्यातील काहींनी राष्ट्र संवर्धनाचे फसवे कारण आपल्या कृत्याला ढालीसारखे वापरले असले तरी त्यांच्या मनातील सत्ता लालसा हीच या क्रूर कर्मामागे उभी होती हे आता त्यांचेच उत्तराधिकारी ओरडून सांगू लागलेले आहेत. सत्य अहिंसेच्या भोंगळ तत्वज्ञानाला हत्या या शब्दाचेच वावडे असल्याने ते काय वाटेल ते म्हणोत आणि साधन शुचितेचा दांभिक आग्रह धरोत, पण अपरिहार्य कर्तव्य म्हणून हिंसाही आवश्यक ठरते यात शंका नाही. अफजल खानासारखा दृष्ट क्रूरकर्म सत्ताधारी ज्यावेळी स्वराज्यावर आक्रमण करतो त्यावेळी श्री शिवरायांना त्याला कोणत्याही पद्धतीने ठार मारणे हेच आवश्यक असते, अपरिहार्य होते. न हंती न निबद्धते हे विधान छत्रपती शिवाजी महाराजांच्या कृतीतून स्पष्ट होण्यासारखे आहे. त्यामुळेच अभिमानाने गौरवावा असा इतिहास महाराष्ट्रात घडला आणि भावी पिढ्यांसाठी आदर्शही ठरला. उलट शस्त्रकर्म करताना रक्तस्राव होतो म्हणून ती हिंसा ठरते या धरणेने बुद्धाने जीवकासारख्या त्या काळच्या अत्यंत कुशल वैद्याला कोणतेही शस्त्रकर्म करू नकोस, तीही हिंसाच आहे असे सांगितले. त्यामुळे अनेक शस्त्रसाध्य रोगी मृत्यू पावले असतील आणि वैद्यकाची एक शाखा अप्रगत राहिल्याने जी राष्ट्रीय हानी झाली असेल ती वेगळीच. अहिंसेचा उल्लेख गीतेने एक श्रेष्ठ गुण म्हणून 13व्या अध्यायातील दैवी संपत्तीत केला आहे आणि तरी गीता मा मनुस्मर युद्धच असे म्हणते हे लक्षात ठेवले पाहिजे. मा मनुस्मर म्हणण्यामध्येच अहंकार नसणे आणि बुद्धी आसक्तीरहित ठेवणे ही स्थिती सुचवली जाते. निदान तसे होण्यास भगवंताच्या स्मरणाचे सहाय्य तरी होतेच होते. अहंकार आणि आसक्ती यांच्यामुळे सर्व प्रकारच्या वाईटाचा, दुष्कृतीचा वा पापाचा आरंभ होत असतो. आपण मात्र पुष्कळ वेळा अहंकार आणि आसक्तीमुळेच कर्मांना प्रेरणा मिळत असल्याने व्यवहारात तरी ते भाव सांभाळलेच पाहिजेत असे मानित असतो. इतकेच नव्हे तर थोरांच्या जीवनातही ते तसेच असल्याचे सिद्ध करण्याच्या प्रयत्नात असतो. अमृतातेही पैजा जिंके, ऐसी अक्षरे रसिके मिळवीन असे उद्गार श्री ज्ञानेश्वर महाराज काढतात. आणि तोवरी तोवरी टिळेमाळ भूषण जव तुक्याचे दर्शन झाले नाही असे श्री तुकाराम महाराजांनी म्हटले आहे. हा त्यांचा अहंकार नाही काय असे म्हणणारे लोक आहेत. माझ्या मनाला एक गोष्ट नेहमी खटकते, ती म्हणजे परमेश्वराचा अहंकार. असे विधान गीतेच्या संदर्भात श्रीकृष्णाला उद्देशून करणारेही विद्वान आहेत. आमच्या तीर्थरूप दादांनीही त्यांना गोदाकाठी भेटलेल्या योग्याला अहंकाराच्या संदर्भात असाच प्रश्न विचारला होता. त्यावेळी त्या योग्याने दिलेले उत्तर मी माझ्या संतकवी श्री दासगणू महाराज चरित्र आणि काव्यविवेचन या ग्रंथात उद्धृत केलेले आहे. पृष्ठ 156. तो संवाद थोडक्यात असा. तीर्थस्वरूप दादा म्हणाले, महाराज, अशा तऱ्हेचा अभिमान नसेल तर सामान्यांच्या हातून कामच होणार नाही. अमुक एक गोष्ट मी करीन असा अभिमान नसेल तर कार्याला प्रेरणा कोणती? योगीराज म्हणाले, व्यवहारी दृष्टीने तुझे म्हणणे ठीक आहे, परंतु तुझ्या ठिकाणी अशी भावना कशी चालेल? जई जगा धाकुटे होईजे तई जवळी कमाशी, ही ओळी तुला ठाऊक नाही काय? तू असे का म्हणाला नाहीस की पहा ईश्वराची सत्ता केवढी अगाध आहे, त्याने आपल्या एका जीवाकरता मला बिन पैशाचा स्वयंपाकी केले, काम झाले असते आणि अहंकाराचा डागही लागला नसता. हा संवाद पुरेसा बोधप्रद आहे. अहम ब्रह्मास्मी या महावाक्याचा अर्थही वस्तुतः ब्रह्म आहे मी नाही, मी हे ब्रह्माचेच रूप आहे असा करावा लागतो. नाहीतर तो सोहम भावही परमार्थ मार्गातील अटकाव अडथळा ठरू शकतो. प्रेम गली है साकरी दोऊ नाही समाई, आपण है तो हरी नाही हरी तो आपण नाही. किंवा पियाच आहे प्रेमरस राखाच आहे मान, एक म्यान मे दो खडग देखा सुनान कान, अशी संतांची हिंदीतील वचने आहेत. ईश्वराचे प्रेम मिळण्यासाठीही अहंकाररहित व्हावे लागते हाच भाव या वचनातून प्रकट होतो. त्याच्या सुखासाठी मी की माझ्या सुखासाठी तो, या सूक्ष्म वाटणाऱ्या भेदामुळेही ते प्रेम पतिव्रतेचे की जारिणीचे हे ठरवायचे असते. तेव्हा कर्माच्या पाठीमागची प्रेरणा ही अहंकाराची किंवा आसक्तीची नसली की मग ते कर्म वरवर कसेही दिसत असले तरी बाधा आणणारे ठरत नाही, म्हणजे त्या कर्माचा लेप लागत नाही, ते कर्म करणाऱ्याला बाधू शकत नाही. सगळी कर्मे करूनही तो अलिप्त राहतो, मोकळा राहतो. आता कोणतेही कर्म कर्म म्हणून घडते कसे, का घडते ते भगवान पुढील श्लोकात स्पष्ट करीत आहेत.